नमस्कार, मी सचिन खेडेकर। शिवजन्मापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही ऐकली आहेच। अशी परिस्थिती जिथे मराठा सरदार एकमेकांचा जीव घेत होते आणि जीवाची बाजी लावत होते ते निजामशाह आणि आदिलशाह यांच्या करताच। अशातच ह्या राज्यकर्त्यांची मर्जी फिरली तर ते त्यांच्या सरदारांवरच वार करत। असंच एकदा कुणाच्या तरी सांगण्यावरून निजामशहानं जाधवरावांचा घात केला। एकाच वेळेस त्यानं जाधवरावांच्या घराण्यातल्या चौघांची हत्या करवली। जिजाबाईंचं माहेरच पार उद्ध्वस्त झालं। मग मात्र शहाजीराजे संतापले। त्यांनी निजामशहाची चाकरी लाथाडली, आपल्या पुण्याच्या जहागिरीचा कारभार स्वतंत्रपणे पाहू लागले। मराठी स्वाभिमान हळूहळू जागा होत होता। आपणही बऱ्याच वेळा असंच करतो, नाही का? जोपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं तोपर्यंत बरोबर चूक, नैतिक अनैतिक किंवा स्वाभिमानाचा गाजावाजा नको असं म्हणत आपापली कामं करत असतो। पण जेव्हा आपल्यावर अन्याय होतो आणि तो असह्य होतो तेव्हाच आपले डोळे खाडकन उघडतात आणि मग एक्सप्लॉयटेशन होतंय म्हणून फ्रस्ट्रेशन येतं। आता मात्र ही परिस्थिती बदलायलाच हवी वगैरे सगळे विचार आपल्या मनात येतात। पण हाच स्वाभिमान जर आपण कायम जागृत ठेवला तर अशी परिस्थिती उद्भवणारच नाही असा विचार आपण खरं तर करायला हवा। पण अशा परिस्थितीतून एखादा शिवाजी घडतो आणि तोच मग त्या परिस्थितीचा सामना करून घडवतो इतिहास। हाच इतिहास मी तुमच्या समोर उलगडणार आहे। मी सचिन खेडेकर, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।